नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सावित्रा. माझ्या डॉक्टर सावित्रा .com ह्या वेबसाईटवरच्या एका मराठी लेखाचे मी वाचन करणार आहे. लेखाचे नाव आहे माझे सण अमेरिकेत पण. आपली संस्कृती हा शब्द आपण नेहमी ऐकतो आणि वापरतो, तर पाहूया संस्कृती म्हणजे नेमके काय. संस्कृती म्हणजे भाषा, आचार विचार, सणवार, पोशाख पेहराव, खाद्यपदार्थ, चालीरीती, रूढी परंपरा, रीतिरिवाज असे विविध पैलू असलेली आपली जीवनपद्धती. ही प्रांतवार आणि काळानुसार बदलत असते. मुख्यतः पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृती असे ढोबळ प्रकार असले तरीही भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा प्रांतवार बरेच भेद आहेत. महाराष्ट्रातली संस्कृती आणि तेलंगणा किंवा आसाम बंगालमधली संस्कृती यामध्ये बरेच फरक दिसून येतात. इतकंच कशाला, अगदी गावांचीही संस्कृती वेगळी असते. जसे पुण्याची संस्कृती, मुंबईची संस्कृती अशी स्वतंत्र ओळख असू शकते. तर सांगायचे तात्पर्य हेच की मी भारतीय संस्कृतीत वाढले आणि सध्या अमेरिकेत म्हणजे पाश्चात्य संस्कृतीत वावरत आहे. असे करताना मन क्षणोक्षणी दोन्ही संस्कृतींची तुलना करत राहते. मनाला एक कायमचा प्रश्न पडलेला असायचा की हे सण वार आणि पद्धती कितपत पाळायच्या, त्याला कोणती लिमिट आहे का आणि ते कोण ठरवत असते. मग मीच माझ्या मनाला सांगते की बाई ग, तुला जे आवडेल ते कर, शेवटी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. स्वाध्याय चळवळीचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले लिखित पुस्तके, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची शिकवण, श्रीमद भगवद्गीता पाठांतर आणि धार्मिक वातावरणात आईवडिलांनी केलेले संस्कार ह्यामुळे आपल्या संस्कृतीची मनावर घट्ट पकड आहे, जी पाश्चिमात्य संस्कृतीकडे वाहवत जाऊ देत नाही. त्यामुळे अमेरिकेत मी आपले सण साजरे करते आणि काही पद्धती पाळते. ह्यासाठी जास्त करून पाठीवर शाबासकीची थाप पडते आणि तोंड भरून कौतुक होते. पण कधी कधी मायदेशातल्या आपल्या लोकांकडून ऐकायला मिळते की काय ग, तू एवढी शिकलेली आणि अमेरिकेत असूनही हे सगळं काय करत बसतेस, आम्ही इथे इंडियातच करणे बंद केले आहे. पण माझा ह्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जेव्हा दिवाळी, ख्रिसमस, हानुका आणि ईद यासारखे वेगवेगळ्या धर्मातले सण पाहते, त्यात खूप साम्य आढळून येते. दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो, काहीतरी नवीन घडण्याची वाट पाहत असतो. माणसाच्या ह्या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने सणांचा जन्म झाला. जर सण उत्सवामागची पारंपरिकता आणि कथा बाजूला सारून सगळ्या धर्मातल्या सणांची तुलना केली तर खूप साम्य दिसून येते. कोणताही सण आला की आपण घर स्वच्छ करतो, घराला सजवतो, नवीन कपडे खरेदी करतो, गोडधोड बनवतो, आपल्या आराध्य देवतेला आपापल्या पद्धतीने प्रार्थना करतो, एकमेकांना गिफ्ट देतो आणि अशा प्रकारे तो दिवस वेगळ्या पद्धतीने घालवतो. त्यामुळे मन ताजेतवाने होते आणि परत आपले दैनंदिन सुरू राहते. तर मग आपापल्या मनाला भावेल ते सण आणि पद्धती का करू नयेत? आपली संस्कृती आपणच जपायला हवी, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायलाही हवी, असाही थोडा उद्देश आहे. आज तुम्हाला मी अमेरिकेत काय काय भारतीय सणवार आणि पद्धती जपते त्याबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम शाळेतल्या माझ्या मराठी शिक्षिकेला धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे अजूनही मराठी महिने तोंडपाठ आहेत आणि क्रम पण विसरले नाही. माझे इष्टदैवत बाप्पा आणि कुलदैवत लक्ष्मी नरसिंह. इथे स्वामीनारायण मंदिरात आपल्या हिंदू धर्माचा प्रसार व्हावा म्हणून मेटलच्या वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे मंदिर आणि पूजेचे साहित्य विकतात. मी तिथूनच मध्यम आकाराचे पूजा मंदिर आणले. त्याचा कळस त्या लोकांनी सेपरेट बनवला. इच्छा असेल तर वापरा आणि नको असल्यास बाजूला काढून ठेवा. घरातल्या पूजा मंदिराला कळस असू नये असे मला सांगण्यात आल्यामुळे मी ते सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवले. त्या मंदिरात गणेश मूर्ती, लक्ष्मी नरसिंह मूर्ती, गौर, महादेवाची पिंड, माझ्या नवऱ्याने प्रथेनुसार लग्नात चोरलेला बाळकृष्ण असे 5 चांदीचे देव आणि जोडीला भरला गडू किंवा कलश, छोटा नारळ असे आहे. रांगोळी पण काढलेली असते. रोज सकाळी देवासमोर अगरबत्ती लावून 3-4 श्लोक म्हणते आणि मगच घराबाहेर पडते. संध्याकाळी मी, माझा नवरा, दोन्ही मुले देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणतो. दिवा म्हणजे इथे वापरतात ते टी कॅन्डल. जवळपास मध्यरात्रीपर्यंत ते तेवत असते. तसेच दर शनिवारी आमच्या कुलदेवतेच्या नावाने $1 बाजूला काढते आणि जमेल तसे धर्मपुरी, जे तेलंगणाच्या जगित्याल जिल्ह्यात आहे, त्या नरसिंह मंदिराला अन्नदानासाठी पाठवते. माझ्या घरी आलेल्या सुवासिनीची ब्लाऊज पीस घालून ओटी भरल्याशिवाय पाठवत नाही. फायबरचे एक छोटेसे तुळशी वृंदावन पण आहे. वाढदिवसाला आधी औक्षण करते आणि मगच केक कापणे. आम्ही न्यूजर्सीला राहतो. इथे भरपूर भारतीय लोक आहेत. तसेच खूप सारे हिंदू टेम्पल्स आहेत. बालाजी टेम्पल, रंगनाथ टेम्पल, साईबाबा टेम्पल, गणेश टेम्पल, सत्यनारायण टेम्पल, शिवा टेम्पल, अंबिका टेम्पल, स्वामीनारायण टेम्पल, तसेच हरे रामा हरे कृष्ण टेम्पल असे बरेच आहेत. एक मोठे मुख्य मंदिर आणि त्याभोवती इतर देवतांचे छोटे छोटे मंदिर अशी रचना असते. मुख्य मंदिरात जो देव असतो त्यावरून त्या मंदिराला गणेश टेम्पल, कृष्णा टेम्पल असे नाव देतात. काही वेळेस नुसते हिंदू टेम्पल किंवा हिंदू समाज मंदिर असे नाव देतात. हिंदू टेम्पल्समध्ये संस्कृत सहित अनेक भारतीय भाषा, भरतनाट्यम, कथ्थक, योगा, गायन, वादन, भगवद्गीता, मुलांसाठी शाळूचा गणपती बनवणे, पूजा करण्याची पद्धत असे बरेच क्लासेस घेतात. भजनी मंडळ पण असतात. तसेच अमेरिकेत धार्मिक आध्यात्मिक संस्था पण आहेत. तसे बरेच आहेत, पण मला माहीत असलेले म्हणजे स्वाध्याय केंद्र, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, चिन्मय मिशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, ईशा फाउंडेशन, स्वामीनारायण आणि इस्कॉन. तिरुपतीहून एकूण एक साहित्य आणून इथे श्रीनिवासा कल्याणम म्हणजे देवाच्या लग्नाचा भव्य कार्यक्रम पण करतात. इथल्या साऊथ इंडियन रंगनाथ टेम्पलमध्ये आमचे कुलदैवत असलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर असल्यामुळे आम्ही जास्त करून त्या मंदिरात जात असतो. एक दोन वेळेस तिथे सत्यनारायण पूजा पण घातली होती. जवळपास सगळ्या मंदिरात सगळे सण साजरे होतात. जर आपल्याला घरी काही करायचे नसेल तर मंदिरात जाऊन सणांचा आनंद लुटता येतो. होळी, नवरात्र खूप धूमधडाक्यात साजरा करतात. भारतात होणारे सगळे धार्मिक विधी आणि सण इथे तितक्याच उत्साहाने साजरे होतात. गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष वनवास संपून लंकेच्या रावणाचा वध करून विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस. गुढी उभारतात, पण गुढी उभारण्याची पद्धत सासरी किंवा माहेरी नसल्यामुळे मी कधी गुढी उभारली नाही. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. माझे सासर तेलंगणातले आहे आणि तिथे उगादी साजरा करतात. कैरीच्या पन्ह्याला ते उगादी पचडी असे म्हणतात. चिंचगुळाचे मिश्रण, त्यात मीठ, कडुलिंबाची फुले, हिरवी मिरची किंवा लाल तिखट आणि कैरीच्या बारीक फोडी टाकतात. मला जर सुट्टी असेल तर पुरणपोळी बनवते, नाहीतर मग खीर किंवा श्रीखंड, आम्रखंड असा बेत असतो. माझ्या मुलांना उगादी पचडी खूप आवडते आणि म्हणून जरा जास्तच करते. अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा आणि उगादी साजरा होतो. इथे आल्यानंतर काही वर्ष अक्षय तृतीया, नागपंचमी वगैरे साजरी केली. आता श्रावणात फक्त राखी पौर्णिमा साजरा करतो. काहीतरी गोडधोड करायचे आणि रक्षाबंधन करायचे बस. हरितालिकेचा उपवास कडक करते आणि सुट्टी घेऊन गणेश चतुर्थी साजरी करते. खव्याचे 21 मोदक, रांगोळी, आरास, बाप्पांची यथासांग पूजा करते. आमच्याकडे मोठी पितळेची मूर्ती आहे. ह्या मूर्तीची एक खास आठवण आहे. मी इथे नवीन आले तेव्हा एका अमेरिकन दुकानात शॉपिंगला गेले होते. ध्यानी मनी नसताना मला तिथे बाप्पाची ही मोठी सुबक आणि पितळी मूर्ती दिसली. अमेरिकन दुकानात बाप्पाची मूर्ती ह्याचे मला भारी अप्रूप वाटले आणि लगेच मी ती मूर्ती विकत घेतली. त्याचीच दरवर्षी पूजा करते. आईच्या शिकवणीप्रमाणे आमच्या चौघांचे शैक्षणीय साहित्य म्हणजे वह्या, पुस्तकं, पेन, लॅपटॉप इत्यादी पूजेत ठेवते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून सांगता करते. गणपती बसवणे किंवा विसर्जन करणे वगैरे करत नाही. घरचा गणेश ह्या लोकसत्ताच्या सदरात आमच्या घरच्या बाप्पाचा फोटो छापून आला होता. इथे बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवतात. सकाळ संध्याकाळ पूजा आरती करतात. अनंत चतुर्दशीला ढोल ताशे वाजवत मोठी मिरवणूक काढतात. इंडियाहून बॉलिवूडच्या कलाकारांना तसेच TVच्या कलाकारांना बोलावतात. 1,000 पाउंड्स ते 1,500 पाउंड्सचा मोठा मोदक बनवतात आणि विसर्जनाच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटतात. भयंकर गर्दी असते. आपण भारतातच असल्याचा भास होतो. दसरा, दसऱ्याला मी काही विशेष घरी करत नाही. आम्ही मंदिरात दर्शनाला जातो. देवी देवतांना फुलांनी सजवलेले असते. तिथे तोबा गर्दी असते. संध्याकाळच्या वेळी एका मोठ्या मैदानात दसरा फेस्टिवल साजरा करतात. हजारो लोक जमतात. स्टेजवर रामलीला सुरू असते. सगळीकडे वेगवेगळे स्टॉल असतात. स्टॉलवर शॉपिंग, खाणे पिणे सुरू असते. रात्री 9 सुमारास रावण दहन करतात, आतिषबाजी करतात. एका मंदिरात तिरुपतीसारखे ब्रह्मोत्सव सुद्धा करतात आणि रथयात्रा काढतात. कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेला सरस्वती देवीची पूजा करून मसाला दूध बनवते. दिवाळी, दिवाळी तर आम्ही घरी छानपैकी साजरा करतोच. त्याचबरोबर दिवाळी मेला पण अटेंड करतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वीकेंडला असे दिवाळी मेला भरवतात. काही ठिकाणी तिकीट असते तर काही ठिकाणी फ्री ठेवतात. ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटीज, फूड आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल म्हणजे कपडे, दागिने, वस्तू, हँडबॅग, रांगोळ्या, स्नॅक्स असे असतात. पूर्ण दिवस नुसती धमाल असते. अमेरिकन पोस्ट खात्याने 2016 दिवाळीचे पोस्टाचे तिकीट जारी केले होते. आम्ही ती तिकिटे विकत आणून जपून ठेवली आहेत. मी दरवर्षी माझ्या हॉस्पिटलमध्ये दिवाळी ग्रीटिंग कार्ड बनवून इथल्या सगळ्यांसाठी मिठाई घेऊन जाते. रंगनाथा मंदिरात दिवाळीला सहस्त्र दीपालंकाराचा 2-3 तासांचा कार्यक्रम असतो. 1,000 चांदीचे दिवे तेलवातीने प्रज्वलित करतात आणि त्याची छान मांडणी करतात. सगळे लाईट्स बंद करतात मग मंत्रोच्चारण सुरू होते. अंधारात त्या चकाकणाऱ्या 1000 चांदीच्या दिव्यांच्या प्रकाशाने पूर्ण मंदिर उजळून निघते. मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मकर संक्रांत. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच मकर संक्रमण असे म्हणतात. संक्रांतीच्या वेळी थंडी असते, त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गुळ या पदार्थांना या दिवशी फार महत्व असते. शक्यतो तिळगुळाचे लाडू मी घरीच बनवते. जर वेळे अभावी करणे नाही झाले तर पटेल ग्रोसरीमधनं विकत आणते. 1-2 वेळेस इंडियाहून पार्सल आले होते. माझ्या माहेरी 14 वस्तूंचे तर सासरी 13 वस्तूंचे वाण करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी हमखास तिळगुळ पोळी बनवते आणि गौरीला वाण देते. मग बाकीची वाण इथल्या मैत्रिणींना देते. मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत नाही, पण माझ्या मैत्रिणीकडे मात्र बोलावणे असते. अशा प्रकारे बोटावर मोजण्या इतके आपले सण इथे साजरे करते. बाकीचे सण व्हॉट्सअपवर साजरे होतात. खरे पाहता व्हॉट्सअपचे आभारच मानायला पाहिजे. त्यामुळे सासर माहेरची मंडळी, इतर नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहता येते. प्रत्येक सण समारंभाचे फोटो, व्हिडिओ आणि शुभेच्छांची देवाणघेवाण होते आणि अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यात मनाने सामील झाल्यामुळे मला पण ते सगळं जगल्यासारखं वाटतं आणि सण साजरा केल्याची फिलिंग येते. आधी नेटवर चेक करायचे की कुठला सण कधी आहे. इंडिया आणि अमेरिकेत 10-11 तासांचा फरक असल्यामुळे व्हॉट्सअपद्वारे मला आदल्याच दिवशी कळते की उद्या काय सण आहे. धार्मिक सणांव्यतिरिक्त राष्ट्रीय सण पण साजरे करतो. ऑगस्ट महिना म्हणजे इथे उन्हाळा असतो. जगातला सगळ्यात मोठा 15 ऑगस्टचा इंडिया डे परेड न्यूयॉर्कला असतो. त्याचे स्वरूपही जवळपास दिवाळी मेलासारखेच असते, म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते, विविध स्टॉल्स इत्यादी. त्या व्यतिरिक्त दिल्लीला जसे देखावे फ्लोट्स असतात, तसे 41 देखावे आणि भव्य परेड असते. पूर्ण दिवस जातो त्यात. आम्ही दरवर्षी नाही जात, बऱ्याच सेलिब्रिटींना जवळून पाहायला मिळाले. तसेच प्रजासत्ताक दिन पण परेड करून साजरा करतात. अमेरिकेत आल्यानंतर इथल्या सणांबद्दल शिकले. मुले लहान होती, एखादा सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, स्पेशल डे असले की मी स्वतः त्याबद्दल जाणून घ्यायची, मग त्यावर छोटेसे भाषण बनवून मुलांकडनं पाठ करून घ्यायची. बऱ्याचदा मुलांनी वर्गात भाषण केले जे अमेरिकन शाळेत सहसा होत नाही, त्यामुळे त्यांच्या शिक्षकांना भारी कौतुक वाटायचे. पण मला त्यात काही विशेष वाटायचे नाही, कारण शाळेत असताना मी हेच केलं होतं. त्यामुळे मार्टिन ल्युथर किंग जयंती, लिंकन जयंती, रोझा पार्क डे, व्हॅलेंटाईन डे, सेंट पॅट्रिक डे, मदर्स डे, फादर्स डे, पासओवर, ईस्टर संडे, थँक्स गिविंग डे, गुड फ्रायडे, मेमोरियल डे, कोलंबस डे, हॅलोवीन, व्हेटरन्स डे आणि बरेच ज्यूविश हॉलिडेजची ओळख झाली. मुले लहान असताना ख्रिसमस अगदी जोरात साजरा करायचो. ख्रिसमस ट्री, घराला लाइटिंग, सांता क्लॉज, गिफ्ट्स असं सगळं करायचो. मला इथला ख्रिसमस खूप आवडतो. सगळीकडे सुंदर सुंदर डेकोरेशन्स, हवेत सुगंधी कॅन्डल्सचा सुवास, केक आणि कुकिंगची लयलूट, सगळीकडे असलेले भव्य सेल्स, शॉपिंग, ख्रिसमस ट्री असे खूप काही असते. सगळं वातावरणच बदलून जातं. प्रत्येकजण हॉलिडे मोडमध्ये असतो. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणचे डेकोरेशन पाहायला जाऊन त्याचा आनंद लुटत असतो. मी आमच्या हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्यांना गिफ्ट देते आणि ग्रीटिंगसोबत चॉकलेट कुकीजचे मोठे बॉक्सेस घेऊन जाते. माझे लग्न योगायोगाने ख्रिसमसच्या दिवशी झालेले असल्यामुळे माझ्यासाठी ख्रिसमस जरा जास्त स्पेशल आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे 4 जुलैला खूप सुंदर फायरवर्क शो म्हणजे आतिषबाजी करतात, ते पाहायला आम्ही जात असतो. तेवढेच नेत्रसुख. इथे अमेरिकेत सगळ्या देशांचे, सगळ्या धर्माचे लोक आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती, त्यांचे सण, खाण्यापिण्याचे पदार्थ असे खूप काही पाहायला आणि शिकायला मिळते. सण आणि उत्सव साजरे करून जर मनाला आनंद मिळत असेल तर नक्की साजरे करावेत. माणूस आवडेल ते घालून, आवडीचे खाऊन, जे मनाला भावेल ते करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रांताचा असो, कुठल्याही धर्माचा असो आणि कोणतीही भाषा बोलणारा असो, शेवटी तो तुमच्या आमच्यासारखा एक माणूसच आहे, होय ना? धन्यवाद.